नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. आज सकाळी नवी दिल्ली जावपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हळ्यार आरएसएसच्या शताब्दी उत्सवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वांटो घेतले. भारतीय रिझर्व्ह बँक आयज चलन धोरणाचेर नियाळ जाहीर करपाचे आसा. भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटना एफटा व्यापार आनी आर्थिक भागीदारी करार टेपा आयजच्यान अंमलात येतलो. भारतान आयसीसी बायला विश्वचषक 2025 मोहिमेची सुरवात काल राती गुवाहाटीत श्रीलंकेच्या आडच्या विजयान केली. आता पुराय खबरो. आज सकाळी नवी दिल्लीत जावपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसच्या शताब्दी उत्सवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वांटो घेतले. शताब्दी उत्सवात आरएसएसचे दायज, तांचे सांस्कृतिक योगदान आनी देशाच्या एकचारात तांच्या भूमिकेचेर उजवाड घालतले. या निमतान प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्राखातीर दिल्ल्या योगदानाचेर उजवाड घालपी खास डिझाईन केले स्मारक टपाल तिकीट आनी नाणे प्रकाशित करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 22 तारखेसान सुरू केल्ल्या जीएसटी बचत उत्सवाचो समाजातल्या सगळ्या घटकांक फायदो जाता. द नेक्स्ट जेन जीएसटी सुदारणा भारताची अप्रत्यक्ष कर प्रणाली सुलभ करपाच्या दिशेन एक महत्वपूर्ण पावल आसा. वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांवेलो कर दर कमी करून ही सुधारणा नागरिकांक व्हड थाकाय दिता. गिरायकांक व्हड थाकाय दिवपाक जीएसटी परिषदेन एअर कंडिशनर्स आणि डिशवॉशरावेलो कर दर 28%वेल्यान 18% केला. या महत्वपूर्ण पावलाक लागून मध्यमवर्गीय कुटुंबांक परवडपी क्षमता वाढून तांचेवेलो आर्थिक ताण कमी जातलो. या व्यतिरिक्त डिशवॉशरावेलो जीएसटी दर कमी केल्ल्यान ते घरांखातीर अधिक परवडपी जातले, राहणीमान सुलभ जातले आनी वाहन घेवपाचे प्रमाणूय वाडटले. त्याचप्रमाण टेलिव्हिजन आनी नॉन टीव्ही मॉनिटर्सावेलो कर आदीच्या 28%वेल्यान 18% केला. या निर्णयान ह्या उपकरणांची मागणी वाडटली, जाका लागून देशांतर्गत उत्पादकांक बाजारपेठेचो आकार वाढोवपाक मदत जातली. वेपारांनी सरकाराच्या निर्णयाचे स्वागत केला आनी म्हळा की नवीन जीएसटी सुधारणांक लागून लोकांक फायदो जाता. कमी केल्ल्या कर स्लॅबाक लागून फक्त थळाव्या प्रयत्नांकूच न्ही तर आयातीचेर अवलंबून रावपूय कमी जातले. वस्तू आनी सेवावेलो कर दर कमी करून ह्या सुधारणांनी नागरिकांक थाकाय दितना घरां घेवपाक परवडची म्हणून सरकारान सिमेंट, मार्बल आनी ग्रेनायटासयत बांदकाम साहित्यावेलो जीएसटी कमी करून सामान्य माणसावेलो भार कमी करपाक एक महत्वाचे पाऊल उखल्ला.
जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स का फायदा सामान्य से सामान्य व्यक्ति तक पहुंचना चाहिए. हमें ग्राहकों को भी जानकारी देनी है. जहां हम विपक्ष में है वहां तो हमारी जिम्मेदारी और अधिक बढ़ जाती है. वहां जो सरकार है वो जीएसटी में कमी का पूरा लाभ जनता को दे. हमें भारत को आत्मनिर्भर बनाना है और स्वदेशी को अपनाना है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणाखाला भारत वैश्विक भागीदार म्हणून देता. ह्या विशीचो खबरां विभागाचो हो आसा खासा रिपोर्ट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारताचा जागतिक सहभाग अभूतपूर्व पातळीवर पावला, जाका लागून जागतिक घडामोडींक आकार दिवपाक भारत एक प्रभावी शक्त म्हणून स्थान मेळटा. ग्लोबल साऊथा वांगडा भारताचे संबंध बहुध्रुवीय जगाखातीर आशिल्ल्या त्याच्या वचनबद्धतेचेर भर दितात आनी विकसनशील राष्ट्रांखातीर एक घटमूट आवाज उठयतात. हे तत्वज्ञान भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात G20त आफ्रिकन युनियनाचो समावेश करपाच्या प्रयत्नातल्यान, तशेंच कोविड-19 साथीच्या काळात भारताच्या लस मैत्रीच्या प्रयत्नातल्यान दिसले. हे विषयी प्रधानमंत्री मोदी म्हणे,
भारत के अलग अलग राज्यों में हुई G20 की 200 से अधिक बैठकों में हमने ग्लोबल साउथ की प्राथमिकताओं को प्रमुखता दी. इसका नतीजा रहा कि न्यू दिल्ली लीडर्स डिक्लेरेशन में ग्लोबल साउथ के विषयों पर हमें सबकी सहमति हासिल करने में कामयाबी मिली.
भारत बहुपक्षीय सहभागाच्या केंद्रस्थानार राष्ट्रीय हित संबंध आणि धोरणात्मक स्वायत्ततेचा सिद्धांत असा. ब्रिक्स कॉड आणि एसईओ सारख्या माचेत भारताचा सहभाग एक संतुलित कृती प्रतिबिंबित करता. ब्रिक्सा वांगडा बहुध्रुवीयता मजबूत करप, क्वाडा वांगडा सुरक्षा आणि तंत्रज्ञान सहकार्य वाढोवप आणि एसईओ वरवी दहशतवाद विरोधी प्रयत्नांक वाढोवप. प्रधानमंत्री मोदींच्या असंख्य आंतरराष्ट्रीय भेटीक लागून भारत जागतिक आघाडीचेर आयला, भागीदारी आणिक वाढल्या. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ञ प्रोफेसर चिंतामणी महापात्रा हांणी अशें मत व्यक्त केलें की जागतिक स्तराचेर मुखेल निर्णयामदी प्रधानमंत्री मोदींचा आवाज महत्वाचो असता.
प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी इज अ हायली रिस्पेक्टेड वर्ल्ड लीडर अँड हिज वॉइस मॅटर्स इन मेजर डिसिजन मेकिंग एट द ग्लोबल लेवल. मोस्ट ऑफ द लीडर्स ऑफ यू नो इम्पॉर्टंट इन्फ्लुएंशियल कंट्रीज दे लिसन टू हिम अँड दे केअर फॉर इंडियाज ओपिनियन.
बहुध्रुवीयता, विखंडित जागतिकीकरण आणि बदलत्या सत्तेच्या गतिशीलतेच्या युगात प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाला भारत फक्त एक भागधारक म्हणूनच नाही तर बहुपक्षीय सहभागाचा व्यवस्थापक म्हणून द्याला. यो खबर तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकत आहात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल खबरो. भारत फाटल्या 5 वर्सांसावन प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या मार्गदर्शनाखाला कितल्याशात देशांक मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सेवांची पुरवण करता. हे विशी विस्तारान सांगपी व्हॉसा खबर विभागाचा खासा रिपोर्ट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखाला भारत आपल्या सीमांच्या पलतडी येवपी संकटांक पहिलो प्रतिसाद दिवपी थारला. फाटल्या 5 वर्सांत भारतान 150 परस अधिक देशांक मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सेवांची पुरवण केल्या. साथीच्या दुयेंसापासून ते सैमीक आपत्तीपर्यंतच्या संकटांक फुडो करपाक वैजकीय पंगड मजत साहित्य आणि तज्ज्ञ मनुष्यबळ तैनात केल्यात. नायजेरियातल्या एका सामुदायिक कार्यावळीत उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संकटा वेळार पहिली प्रतिसाद दिवपी म्हणून भारताच्या भूमिकेबद्दल सांगले.
साथियो दुनिया में कोई भी मुश्किल तो भारत विश्व बंधु के तौर पर फर्स्ट रिस्पॉन्डर बनकर वहां पहुंचता है.
कोविड-19 संकटा वेळार भारतान त्याच्या मानव केंद्रित राजनैतिकतेचा पुरावो म्हणून लस मैत्री उपक्रम सुरू केलो. युक्रेन मधल्या ऑपरेशन गंगा ते सुदान मधल्या ऑपरेशन कावेरी आणि इस्रायला मधल्या ऑपरेशन अजय मेरेन भारत जलद संघटित आणि समावेशक उरला. फक्त स्वतःच्या नागरिकांकच नाही तर परदेशी लोकांकही मदत करता. ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणातल्या परतलेल्या एका निर्वासितान हालीच सांगले की गंभीर परिस्थिती असूनही त्यांना सरकाराचेर पुराय विश्वास असा.
बहुत क्रिटिकल सिचुएशन में थे हम लोग, डरे हुए सहमे हुए भी थे, लेकिन हमें भारत सरकार से पूरी उम्मीद थी. वहाँ के एमएससी का हमको पूरा सहयोग मिला और हमारे को सारी सुविधाएं वहाँ से मुहैया कराई गई और भारत सरकार के द्वारा हमें पूरा सपोर्ट मिला और हम सब खुश हमारे देश में वापस आ गए हैं.
मादागास्करक तांदूळ धाडापासून व उत्तर कोरियाक क्षय विरोधी वखदां असून किंवा टोंगा आणि भूकंपग्रस्त अफगाणिस्तानात मदत केली असून भारतान ते विवेक बुद्धीन आणि सन्मानान केला. धाडस भारत टाळटा पण कृतीपासून केन्नाच फाटी सरना. राजनीती असून वा मानवतावादी मदत असो भारतान एक नवीन कथा तयार केल्या. संकटांक प्रतिसाद देऊन भारत एक जागतिक इष्ट विश्वबंधू म्हणून उदयला. भारतीय रिझर्व्ह बँक आज चलन धोरणाचेर नियाळ जाहीर करपाचे आसा. आर्थिक परिस्थितीचो नियाळ घेवपा खातीर आणि मुखेल धोरणात्मक दरांचेर निर्णय घेवपा खातीर आरबीआयचे चलन धोरण समितीची 3 दिसांची बसका सोमारा मुंबईत सुरू झाली. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा सकाळी 10 वरांचेर बसकेचो नियाळ जाहीर करतले. भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटना एफटा व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार टेपा आयज सावन अंमलात येतलो. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयान एका निवेदनात म्हळा की फाटल्या वर्सा 10 मार्चाक नवी दिल्लीत ह्या कबलातीचेर सय केल्ली. भारतान आयसीसी बायला विश्वचषक 2025 मोहिमेची सुरुवात काल राती गुवाहाटीत श्रीलंके आडच्या विजयान केली. हरमनप्रीत कौराच्या फुडारपणाखालच्या पंगडान सुरवातीच्यो आडमेळी पयस करून डीएलएस पद्दतीन 59 धावण्यांनी जैत मेळले. ऑलराऊंडर दिप्ती शर्मा हांणी अर्धशतक करून निर्णायक 3 बळी घेतले. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 ते 3 दिसात कोकण गोंय मध्य महाराष्ट्र दर्यादेग आंध्र प्रदेश यानम आणि राजस्थानात हलको ते मध्यम पाऊस पडपाची शक्यताय उक्तायल्या. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. आज सकाळी नवी दिल्लीत जावपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसच्या शताब्दी उत्सवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाटो घेतले. भारतीय रिझर्व्ह बँक आज चलन धोरणाचेर नियाळ जाहीर करतली. भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटना एफटा व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार टेपा आयसान अंमलात येतलो. भारतान आयसीसी बायला विश्वचषक 2025 मोहिमेची सुरुवात काल राती गुवाहाटीत श्रीलंकी आडच्या विजयान केली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकूंक रावात सांजच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.